ಅಯಿ ಮಿತ್ರಗಣಾಃ, ಸ್ವಾಗತಮಸ್ತು. ಶೃಣ್ವಂತು ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಂ, ಶೃಣ್ವಂತು ಏಷಾಂ ಪ್ರಸ್ತುತಿಂ ಯಾಂ ಅಹಂ ಲೀನಾ ಮೆಹಂದಳೆ ಕೌಶಲಂ ನ್ಯಾಸಸ್ಯ ಕೃತೆ ಅಲಿಖನ್. ಏತಸ್ಯಾಂ ಅಹಂ ಭೀಷ್ಮಸ್ಯ ಮಹಾಪ್ರಾಣಸ್ಯ ಕಥಾಂ ಕಥಯಿಷ್ಯಾಮಿ. ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಮಿತ್ರಗಣ್, ಸ್ವಾಗತ್ ಹೇ ಆಪ್ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಸುನೆ ಆರ್ ಇಸ್ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಮೇ ಆಪ್ ಸುನಿಯೆ ಯಹ ಪ್ರಸ್ತುತಿ ಜೋ ಮೇ ಲೀನಾ ಮೆಹಂದಲೆ ಕೌಶಲಂ ನ್ಯಾಸ್ ಕೆ ಲಿಯೇ ಕರ್ ರಹಿ ಹೂಂ, ಜೋ ಕೌಶಲಂ ನ್ಯಾಸ್ ಕೆ ಲಿಯೇ ಲಿಖತಿ ಹೂಂ, ಅಲಿಖನ್ ಅರ್ಥಾತ್ ಲಿಖಿ ಹೂಂ. ಆರ್ ಏತಸ್ಯಾಂ ಅರ್ಥಾತ್ ಇಸ್ ಪ್ರಸ್ತುತಿ ಮೇ ಮಹಾಪ್ರಾಣ ಭೀಷ್ಮ ಕಿ ಕಥಾ ಬತಾಉಂಗಿ. ತೋ ಸರಲ್ ಹೇ ಆರ್ ಆಗೆ ಭಿ ಇಸ್ ಕಥಾ ಕೋ ಸರಳತಾ ಸೇ ಹಿ ಆಪ್ ಸೀಖ ಸಕೆಂಗೆ. ತೋ ಸುನಿಯೆ. ಕಸ್ಮಿಂಶ್ಚಿತ್ ಕಾಲೇ ಹಸ್ತಿನಾಪುರಿ ನಗರ್ಯಾಃ ಶಂತನು ನಾಮ ಸಮ್ರಾಟ್ ಆಸೀತ್, ತಸ್ಯ ಭಾರ್ಯಾ ಆಸೀತ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಗಂಗಾ. ಅರ್ಥಾತ್ ಕಿಸಿ ಸಮಯ ಹಸ್ತಿನಾಪುರಿ ನಗರಿ ಕಾ ಶಂತನು ನಾಮಕ ಸಮ್ರಾಟ್ ಹುವಾ ಕರ್ತಾ ಥಾ, ಆರ್ ಉಸ್ಕಿ ಭಾರ್ಯಾ ಉಸ್ಕಿ ಪತ್ನಿ ಸ್ವಯಂ ಸಾಕ್ಷಾತ್ ಗಂಗಾ ಥಿ. ತಯೋ ಏಕಃ ಪುತ್ರಃ ಜಾತಃ, ಉನ್ ದೋನೋ ಕೋ ಏಕ್ ಪುತ್ರ ಪೈದಾ ಹುವಾ. ಗಂಗಾ ತಂ ದೇವವ್ರತ ಇತಿ ನಾಮಂ ಅದದಾತ್, ಗಂಗಾನೆ ಉಸೆ ದೇವವ್ರತ್ ಕಾ ನಾಮ ದಿಯಾ. ಕಿಂತು ಕೇನಚಿತ್ ಕಾರಣೇನ ಗಂಗಾ ರಾಜಪ್ರಾಸಾದಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಪುತ್ರಂ ನೀತ್ವಾ ಚ ವನಂ ಅಗಚ್ಛತ್. ಕಿಂತು ಕಿಸಿ ಕಾರಣ ಸೇ ಗಂಗಾನೆ ರಾಜಪ್ರಾಸಾದ ಕೋ ಛೋಡ್ ದಿಯಾ, ರಾಜಮಹಲ್ ಕೋ ಛೋಡ್ ದಿಯಾ, ಆರ್ ಪುತ್ರ ಕೋ ಲೇಕರ್ ಕೆ ವಹ ವನ್ ಕೋ ಚಲಿ ಗೈ. ತತ್ರ ಸಾ ದೇವವ್ರತಂ ಧನುರ್ವಿದ್ಯಾಂ ತಥಾ ಬಹುವ್ಯಾಹ ಅನ್ಯಾಹ ವಿದ್ಯಾಹ ಅಪಿ ಅಪಾಠಯತ್. ವಹಾ ಉಸ್ನೆ ದೇವವ್ರತ ಕೋ ಧನುರ್ವಿದ್ಯಾ ತಥಾ ಅನ್ಯ ಬಹುತ್ ಸಾರಿ ವಿದ್ಯಾಯೇ ಸಿಖಾಯಿ. ಕಿಶೋರ ವಯಸ್ಸೆ ಪ್ರಾಪ್ತೆ ದೇವವ್ರತಃ ಪರಶುರಾಮಂ ಪ್ರತಿ ಗತ್ವಾ ಅನ್ಯಾನ್ಯ ಅಸ್ತ್ರಶಸ್ತ್ರ ವಿದ್ಯಾಃ ಅಪ್ರಾಪ್ನೋತ್. ಜಬ್ ದೇವವ್ರತ ಕಿಶೋರ ವಯ ಕಾ ಹೋ ಗಯಾ ತಬ್ ವಹ ಪರಶುರಾಮ್ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾ ಕರ್ಕೆ ಉನ್ಸೆ ಅನ್ಯಾನ್ಯ ಅಸ್ತ್ರಶಸ್ತ್ರೋಂ ಕಿ ವಿದ್ಯಾ ಭಿ ಉಸ್ನೆ ಪಾಯಿ. ಯದಾ ದೇವವ್ರತಃ ಷೋಡಶ ವರ್ಷೀಯಃ ಜಾತಃ ತದಾ ಗಂಗಾ ಪುನರಪಿ ರಾಜಪ್ರಾಸಾದಂ ಆಗತ್ಯ ತಂ ಪಿತುಃ ಸಮೀಪೆ ಅರ್ಪಿತವತಿ. ಅರ್ಥಾತ್ ಜಬ್ ದೇವವ್ರತ 16 ವರ್ಷ ಕಾ ಹೋ ಗಯಾ ತಬ್ ಗಂಗಾ ಫಿರ್ ಸೆ ರಾಜಮಹಲ್ ಮೇ ವಾಪಸ್ ಆಯಿ, ಆರ್ ಉಸೆ ಅರ್ಥಾತ್ ದೇವವ್ರತ್ ಕೋ ಉಸ್ಕೆ ಪಿತಾ ಕೆ ಸಮೀಪ್ ಅರ್ಪಣ ಕರ್ ದಿಯಾ. ಕಿಂತು ಸ್ವಯಂ ಸಾ ಪುನರಪಿ ವನಂ ಅಗಚ್ಛತ್, ಲೇಕಿನ್ ಸ್ವಯಂ ಫಿರ್ ಸೆ ವನ್ ಕೋ ಚಲಿ ಗೈ. ತತ್ಪಶ್ಚಾತ್ ಏಕದಾ ಸಮ್ರಾಟ್ ಶಂತನುವರ್ಯಃ ದ್ವಿತೀಯಂ ವಿವಾಹಂ ಕರ್ತುಂ ಐಚ್ಛತ್. ಇಸ್ಕೆ ಪಶ್ಚಾತ್ ಏಕ ಬಾರ್ ಸಮ್ರಾಟ್ ಶಂತನು ಕೋ ದೂಸರಾ ವಿವಾಹ ಕರ್ನೆ ಕಿ ಇಚ್ಛಾ ಹುಯಿ. ಕಿಂತು ಕನ್ಯಾಯಾಃ ಪಿತಾ ಏಕಃ ಧೀವರ ರಾಜಾ ಆಸೀತ್, ಲೇಕಿನ್ ಕನ್ಯಾ ಕಾ ಪಿತಾ ಏಕ್ ಧೀವರ ರಾಜ ಮಛುವಾರೋಂ ಕಾ ರಾಜಾ ಥಾ. ಸಹ ಪ್ರತಿರೋಧಂ ಅಕರೋತ್, ಉಸ್ನೆ ಇಸ್ ವಿವಾಹ ಕಾ ವಿರೋಧ ಕಿಯಾ. ಸಹ ಅಕಥಯತ್ ಯದಾ ಮಮ ದೌಹಿತ್ರಃ ಸಮ್ರಾಟಂ ಭವತುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ ತದಾ ಕೇನ ಕಾರಣೇನ ಅಹಂ ಅಸ್ಯ ವಿವಾಹ ಪ್ರಸ್ತಾವಸ್ಯ ಸ್ವೀಕಾರಂ ಕರೋಮಿ. ಉಸ್ನೆ ಕಹಾ ಕಿ ಯದಿ ಮೇರಾ ದೌಹಿತ್ರ ಅರ್ಥಾತ್ ಮೇರಾ ನಾತಿ ಸಮ್ರಾಟ್ ನಹೀ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ, ತೋ ಫಿರ್ ಕಿಸ್ ಕಾರಣ ಸೇ ಮೈ ಇಸ್ ವಿವಾಹ ಪ್ರಸ್ತಾವ ಕಾ ಸ್ವೀಕಾರ ಕರುಂಗಾ. ಏತತ್ ಶ್ರುತ್ವಾ ದೇವವ್ರತಃ ಕಠಿನಾಂ ಪ್ರತಿಜ್ಞಾಂ ಕೃತವಾನ್. ಯಹ ಸುನ್ಕರ್ ಕೆ ದೇವವ್ರತ್ನೆ ಏಕ್ ಕಠಿನ್ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಕಿ. ಸಹ ಅಕಥಯತ್ ಅಹಂ ರಾಜ್ಯಂ ತ್ಯಜಾಮಿ, ದೇವವ್ರತ್ನೆ ಕಹಾ ಮೈ ರಾಜ್ಯ ಕಾ ತ್ಯಾಗ ಕರ್ ರಹಾ ಹೂಂ, ರಾಜ್ಯಸ್ಯ ಸಂರಕ್ಷಣಂ ಕರಿಷ್ಯಾಮಿ ಕಿಂತು ಸಿಂಹಾಸನಂ ನ ಸ್ವೀಕರಿಷ್ಯಾಮಿ. ಮೈ ರಾಜ್ಯ ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ತೋ ಕರುಂಗಾ ಪರಂತು ಸಿಂಹಾಸನ ಕಾ ಸ್ವೀಕಾರ ನಹಿ ಕರುಂಗಾ. ತತ್ರಾಪಿ ಕನ್ಯಾಯಾಃ ಪಿತಾ ಅಕಥಯತ್ ಸಾಧು ಮಂಗಲಂ ಭವತು ತೇ, ಕಿಂತು ತವ ಪುತ್ರಾಃ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಲಾಲಸಯಾ ಯುದ್ಧಂ ಕರಿಷ್ಯಂತಿ. ತೋ ಇಸ್ಪರ್ ಧೀವರ್ ರಾಜ್ ನೆ ಕಹಾ की साधुवाद मैं तुम्हें देता हूँ, धन्यवाद देता हूँ, तुम्हारा मंगल हो, मंगलम भवतु ते, तुम्हारा मंगल हो, लेकिन तुम्हारे बच्चे जो होंगे वह राज्य की लालसा से युद्ध करेंगे। तदुपरि देवव्रतः द्वितीयां प्रतिज्ञां अकरोत्। यह सुनकर के उसके पश्चात देवव्रत ने दूसरी प्रतिज्ञा ली। सः अकथयत् अहम् विवाहम् एव न करिष्यामि, मैं विवाह ही नहीं करूंगा। तव कन्यायाः पुत्रः पौत्रः एव सुखेन राज्यं कुर्वन्तु, तुम्हारी बेटी जो है उसी के पुत्र और पौत्र सुख से राज्य करें। अत्यंता कठिना एषा प्रतिज्ञा आसीत्, तो यह प्रतिज्ञा बहुत ही कठिन थी। अनेन कारणेन देवव्रतः भीष्म इति नामाभिधानम् अप्राप्नोत्, इसी कारण से देवव्रत को भीष्म यह नया नाम प्राप्त हुआ, क्योंकि यह भीषण प्रतिज्ञा देवव्रत ने की थी। तो जयतु भीष्मः, जयतु गंगा, जयतु भारतीयानां परंपरा, ऐसे भीष्म जिसने अपने पिता के सुख के लिए स्वयं को राज्य और विवाह से दूर रखने की प्रतिज्ञा ली और पूरी आयु पर्यंत निभाई भी, ऐसे भीष्म की जय हो। गंगा की जय हो जिन्होंने भीष्म को ऐसे अच्छे संस्कार दिए, और जयतु भारतीयानां परंपरा, और भारतीयों की जो परंपरा है इस परंपरा की भी जय हो। और अब मित्रगण, हम गंगा नदी के प्रति आद्य गुरु श्रीमत् शंकराचार्य ने जो गंगा स्तोत्र लिखा है उसके दो श्लोक आज पढ़ते हैं। आद्य गुरु लिखते हैं, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मति रास्ता तव पद कमले, भागीरथी सुखदायिनी मातः, तव जल महिमा निगमे ख्यातः, नाहं जाने तव महिमानं, पाहि कृपा मयि माम अज्ञानम्। मित्रगण, आद्य गुरु शंकराचार्य की यह विशेषता थी कि वे कभी कभी तो अति सरल स्तोत्र लिखते थे, और अगर वे चाहें तो काफी कठिन भी लिख सकते थे, पर उसमें ध्वनि संयोजन बहुत ही अद्भुत होता था, जैसा हम इस श्लोक में भी देखते हैं। और अर्थ बहुत सरल है, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, ये सारे गंगा के लिए संबोधन है। हे देवी, हे सुरेश्वरी, हे भगवती, हे गंगे। त्रिभुवन तारिणी, यह भी संबोधन है कि तुम त्रिभुवन को तारण करने वाली हो, तो त्रिभुवन तारिणी। और तरल तरंगे, जिसका पानी बहुत ही तरल है और उसमें संथलय से तरंगे उठती हैं, ऐसी गंगा। शंकर मौली विहारिणी, अर्थात शंकर की जटाओं में जो विहार करती है। विमले, अर्थात जिसका जल विमल है। मम मति रास्ता तव पद कमले, मेरी मति सदा ही तुम्हारे पद कमलों में बनी रहे, अर्थात मुझे तुम्हारे ही चरणों का हमेशा ध्यान रहे। भागीरथी सुखदायिनी माता, अर्थात तुम कैसी हो, तुम माता हो, भागीरथी हो, सुखदायिनी हो। और हे माता, तव जल महिमा निगमे ख्याता, तुम्हारे जल की महिमा पूरे विश्व में विख्यात है, क्योंकि हम यह मानते हैं कि गंगा नदी का जल सदा निर्मल विमल स्वच्छ शुद्ध पवित्र बना रहता है, उसमें मलिनता नहीं आती है। नाहम जाने तव महिमानम, न अहम जाने तव महिमानम, अर्थात नहीं मैं जानता कि कितनी अधिक तुम्हारी महिमा है। और पाहि कृपामयी माम अज्ञानम, हे कृपामयी तुम मेरी रक्षा करो और मेरे अज्ञान को तुम क्षमा करो। माम अज्ञानम, अर्थात मेरा जो तुम्हारी महिमा ना जानने का अज्ञान है उसके लिए तुम मुझे क्षमा करो। तो मित्रों, अगले रविवार को हम यह पूरा गंगा स्तोत्र पढ़ेंगे और आज हम यहाँ विराम लेते हैं। विरमामि अहम्। तुम पढ़ते रहो संस्कृत, सुनते रहो पठामि संस्कृतम्, सुनते रहो रेडियो मधुबन, मुस्कुराते रहो। नमस्कार।